तुम्ही ऐकत आहात इंडिया रेडिओ फोरम नुसार भारताचा अवॉर्ड विनिंग मराठी शो.
नमस्कार, मी आनंद इंगळे. तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या बरोबर आणि कलाकार श्रुती बरोबर.
ऍक्शन.
मला सांगा की तुमचं एक सिरियल खूप पॉप्युलर झालं होतं प्रपंच नावाचं, ज्यात तुमचा मंग्या नावाचं एक कॅरेक्टर होतं आणि त्याबद्दल पण खूप बोलबाला झाला होता. खरं तर मी तुमचं कुंकू सिरियल बघितलंय, मी प्रपंच बघितलं नाहीये, पण मला प्रपंचचे किस्से नक्कीच. आणि ते कसं मिळालं तुम्हाला, ऑडिशन झालं होतं का तुमचं?
ऐका, काय प्रतिमा कुलकर्णी आमच्या अत्यंत लाडक्या दिग्दर्शिका आणि आम्ही आधी पण टाइमपास करायचो. प्रपंच ही अल्फा टीव्ही सुरू झालं तेव्हाची पहिली सिरियल, करेक्ट, तेव्हाची सिरियल. आणि तेव्हा मी घरकुल नावाची एक सिरियल ई टीव्हीला करत होतो,
ती बघितली मी,
करेक्ट. हा, स्मिता तळवळकरांची सिरियल. प्रतिमा बरोबर तर आम्ही काम करतच होतो, टाइमपास चाललेला असायचा. प्रतिमा असं म्हणाली की कारण ते घर जे होतं प्रपंचचं ते फार सुंदर घर होतं समुद्रकिनारीचं मुंबईला, आणि मागे असे खडक 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 छान होते आणि पुढे समुद्र. तर एक दिवस कॅमेरा ठेवलेला असताना ते असं म्हणाले की मी आधी नव्हतो त्या सिरियलमध्ये, अरे इथनं कोणाची तरी एंट्री घ्यायला पाहिजे रे मस्त. म्हणजे कोणाची एंट्री, इथनं ना कोणीतरी वेडसर मुलगा झाला पाहिजे, हा असा मॅड कॅप. तेव्हा तर मी सारखी शॉर्ट्सच घालायचो, तेव्हा मी फुल पॅन्ट घालायचोच नाही. आणि ती म्हणजे कोण येईल कोण येईल, वेडसर कोणीतरी म्हणजे काय, आपला अंड्याच ते अंड्या ये ना, काही नाही दोन एपिसोड पुरता ये. आणि मी गेलो, ती एंट्री झाली. मग नाव कोणाचं ठेवायचं, ते मंग्या हे नाव मंगेश कदमवरून आलं आहे, कारण मंगेश कदम तिचा अत्यंत आमचा लाडका मित्र सहदिग्दर्शक, तिच्या बरोबर अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. तर ए मंग्या मंग्या कोण आपलं, ए आपल्या मित्रांची नावं पाहिजेत सिरियलमध्ये, अंड्या काम करतोय ना, मग अंड्याला मंग्याचं नाव. इतक्या गमतीने ते
मंग्या,
हा ते आलं आणि सीन झाला, सीन झाला, तो टेलिकास्ट झाला. आणि ती म्हणली किती मस्त झालंय रिॲक्शन आणि त्याच्यावर छान झालं, हे ते पुढच्या एपिसोडमध्ये येतोच करायला एक दोन कर. असं करत 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 नंतर ते पात्र जवळजवळ त्या सिरियलमधलं एक पात्र झालं, ती खरी सिरियल ज्याच्यामुळे मला मंग्या असं म्हणून लोक, आपण म्हणतो ना लोक ओळखायला लागणे, ती जी गोष्ट होती दॅट वॉज प्रपंच.
काय झालं जेव्हा तुम्हाला लोकांनी ओळखलं, कुठे ओळखलं होतं मला सांगा.
पहिल्यांदा मला आठवतंय ठाण्याला माझा प्रयोग होता नाटकाचा, आणि मला आठवतंय आम्ही खायला निघालो होतो आणि त्या ठाण्याच्या गडकरीच्या कॉर्नरला तिथे दोघ जण आले आणि मला म्हणाले मंग्या ना मंग्या. आणि तेव्हा मला वाटलं आई ला, लोकांनी आपल्याला कॅरेक्टरच्या नावाने ओळखायला सुरुवात केली. मला चित्रपटांमध्ये कधी त्यावेळेला खूप कामं येत होती, नंतर ती अर्थातच कमी झाली. पण मला माहिती होतं की हिरो ही की माझी बस नाही, मी तसा कधीच दिसणारा नव्हतो. आणि हिरोचा मित्र ह्या पलीकडे तेव्हा दुसरं काही कामही नसायचं, म्हणजे अलीकडे मी जितके जास्त सिनेमे केले कारण माझ्या वयाचे रोल येऊ लागले. मग सिरियल सुद्धा तू अगदी मार्क केलं असेल तर माझी एक सिरियल संपल्यानंतर पुढची सिरियल यायला मी नेहमीच एक एक दीड दीड वर्ष घेतलंय आतापर्यंत.
आणि फू बाय फू मध्ये सुद्धा आम्ही अनेकदा तुम्हाला धमाल करताना बघितली, जसं काही बापरे आता काय होणार आणि काय कॅरेक्टर तुम्ही घेऊन येणार हे बघण्यात खूप उत्सुकता असायची सगळ्यांनाच.
हे अलीकडे जे स्किट्स करतात सगळे, त्याची सुरुवात ही फू बाय फू आहे. अगदी खरं सांगायचं तर मी दोन पर्व तीन पर्व केली फू बाय फूची, त्याच्यानंतर त्याच्याकडे परत वळून बघितलं नाहीये.
पण असं का
मी रमत नाही, एक तर मुळात मी खूप कमी रमतो. मी जसं नाटकात रमतो की नाटकाचा मला दरवेळेला नवीन प्रयोगाचा आनंद मिळतो, प्रयोग तसा मला त्याच्यामध्ये नाही होत. या माझ्या स्वभावामुळे मी खूप गोष्टी गमावल्या, पण डेफिनेटली नाती गमावली, रिलेशन्स म्हणून जे असतात ना त्यात पण मला एका पॉईंट नंतर कंटाळा येतो. मला थोडं आयुष्यात उशिरा कळलं की रिलेशन्स आणि आवड या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत.
अनेक भूमिका तुम्ही करता आणि डॅडी फिल्मचं ट्रेलर मी आत्ता बघितलं आणि यू आर डुईंग फॅब रोल इन दॅट. ही फिल्म तुम्हाला कशी मिळाली आणि हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स?
ही फिल्म डॅडी अर्थातच अरुण गवळी यांच्यावरती अर्जुन रामपालची फिल्म आहे. अर्जुन रामपाल इज द प्रोड्युसर आणि अशी मोलूवाली या नावाचा डायरेक्टर आहे. ह्याची ऑडिशन मी 4 वर्षापूर्वी दिली होती, नंतर ते प्रोजेक्ट बंद पडलं, मी काही लक्षात दिलं नाही. अचानक 2 वर्षापूर्वी पुन्हा एकदा त्याचा फोन आला की असं असं आहे आणि पुन्हा तुम्ही ऑडिशन लाय. मी त्याच्यामध्ये पुन्हा वजन वाढवलंय बाय द वे डॅडीमध्ये, कारण तो रोल होता BRA गँग, म्हणजे अरुण गवळी, रमा नायक आणि बाबू रेशीम. मी आय एम प्लेइंग बाबू रेशीम, सो एक महत्वाचा रोल आहे फिल्म मधला. जेव्हा त्याचा गेटअप तयार झाला, सगळं झालं, मी पण जरा असं आलो आलो केवढा मी सारखा दिसतोय तसाच. मला असं वाटतं की तशा अर्थाने माझी पहिली हिंदी मोठी फिल्म आहे की जी आता रिलीज व्हायला आली आहे.
वी ऑल आर लुकिंग फॉरवर्ड यार,
डेफिनेटली. पुन्हा तोच मुद्दा की हिंदी, त्यावेळेला जेव्हा हिंदी माझ्या मराठी सिरियल चालू होत्या त्यावेळेला खूप हिंदी सिरियल झाल्या, पण पुन्हा तेच 25 दिवस मी नाही बाबा शूट करू शकत, मला येईल कंटाळा. या भीतीनेच म्हणजे खूप गोष्टी चुकतात ना, खरं तर करून बघायला पाहिजे होतं.
तसे तर तुमचे अवॉर्ड जे आहेत त्याबद्दल पण खरं तर बोलावं असं वाटतंय की तुम्हाला उत्तम ऍक्टर असल्यामुळे अर्थात नॉमिनेशन येतच, यु नो.
मी आतापर्यंत जेवढी नाटकं केली आहेत ना त्या संपूर्ण, म्हणजे मी तुला छोटासा किस्सा सांगतोय. तरुण असताना आम्ही अमेटर लेवलला प्रायोगिक नाटकं करत असताना स्पर्धा हे माझं जगण्याचं साधन होतं. कारण मला खूप कमी आठवतंय की मी स्पर्धेत भाग घेतलाय आणि मला अभिनयाचं पहिलं मिळालं नाहीये. मिळायचंच, महाराष्ट्रात तेव्हा खूप स्पर्धा होत्या. एक चार पाच स्पर्धा केल्या की 5,000-5,000 बक्षीस असायचं. दाब झालं तेव्हा लागायचे काय पैसे बोमलायला. त्याच्यानंतर मुंबईत आल्यानंतर आत्तापर्यंत सुद्धा माझं एखाद दुसरं नाटक असेल की जे नाटक मी केलं आणि मला नॉमिनेशन नाहीये. अदरवाईज मला नाटकाला नॉमिनेशन नाही असं झालं नाही.
ऑल राईट, आणि आता क्विकली रॅपिड फायर राऊंड घेऊयात, ठीक आहे. फिल इन द ब्लँक्स राऊंड आहे हा. मला राग येतो जेव्हा
मला वेळ न पाळणाऱ्या लोकांचा भयंकर राग येतो. मी पथेटिकली वाईट आहे त्या बाबतीत इतकं असू नये. त्याच्यामुळे माझी भांडणं पण होतात अनेक वेळेला आणि मग ती भांडणं विकोपापर्यंत. पण मला वेळ हे मी फॅनॅटिकली पाळणारा माणूस आहे. मला खूप जास्त त्रास होतो वेळ नसले की. येस, आणि माझ्या बरोबर काही मंडळी असतात ज्यांच्यामुळे आपल्याला उशीर होतोय म्हटलं की माझा खूप त्रास होतो. मला खूप जास्त त्रास होतो.
मला ह्याची भीती वाटते,
मला नात्यांची भीती वाटते. मी अत्यंत चांगली असलेली नाती माझ्या स्वभावामुळे गमावली आहेत. सो आय वरी अबाउट दॅट.
एक कुठलं कार्टून कॅरेक्टर तुम्हाला खूप आवडतं आणि ते तुम्ही फॉलो करायचात?
कार्टून म्हणून मोगली.
अरे मी वाट बघायचे आणि मी घरी पळत यायचे मला मोगली बघायचे म्हणून.
मोगली.
तुमच्या लाईफवर जर एखादं पुस्तक लिहिण्यात आलं तर त्याचं टायटल काय असेल?
मी जिंदगी कसा अर्थ निभाताच्या लगाया.
डू यू कुक?
ऑफकोर्स, आय एम अ गुड कुक आणि मला त्याचा अभिमान आहे. मला अत्यंत आवडतं. कुकिंग इज अ बिग स्ट्रेस बस्टर आणि मी स्वयंपाक घरात असताना मी करतोच करतो. मला अतिशय स्वयंपाक करायला आवडतो. मला नॉनव्हेज गोष्टी खूप जास्त येत नाहीत पण मी शिकून अर्थातच घेणार आहे. कारण आमच्या घरामध्ये लहानपणी घरात चालत नाही नॉनव्हेज, पण करायला काही प्रॉब्लेम नाही आहे. बाकी मला साध्या दोन म्हणजे भाज्या असतील तर त्यासुद्धा 5 प्रकारे कशा करायच्या हे येतं आणि मला आवडतच, म्हणजे प्रश्नच नाही.
तुमचा लकी नंबर कुठला आहे?
3.
फेवरेट फूड?
आईच्या हातचं काही.
फेवरेट कट्टा इन पुणे?
फेवरेट कट्टा पूर्वी वैशाली होता. आम्ही अगदी डेफिनेटली जायचो. आताची गोष्ट अशी आहे, जहां चार यार वही रात गुलजार.
लाईट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या शोचं नाव आहे, तर तुमची आयुष्यातली लाईट्स कॅमेरा ऍक्शन मोमेंट कुठली होती?
मुलाचा जन्म. दॅट वॉज, मी जेव्हा पहिल्यांदा माझ्या मुलाला बघितलं, दॅट वॉज द मोस्ट ब्युटिफुल थिंग आय हॅव एव्हर सीन.
आणि तुमच्यातल्या कुठल्या गोष्टी तुमच्या मुलात तुम्हाला दिसतात?
आळशीपणा डेफिनेटली. अगदी खरं सांगायचं ना तर तन्री, तोही तितकाच एककल्ली आहे, तोही तितकाच स्वतःमध्ये असतो, तोही तितकाच बुद्धिमान आहे.
आणि व्हॉट वॉज द बेस्ट पार्ट अबाउट टुडेज इंटरव्ह्यू?
संपूर्ण इंटरव्ह्यू मला देताना फार मजा आली. मला खूप गोष्टी तू आठवायला लावल्यास, ज्या पद्धतीने तू प्रश्न विचारलेस, एव्हरी मोमेंट आय वॉज व्हेरी हॅपी. मी काय काय आठवत होतो, काय काय गोष्टी शाळेतल्या आठवल्या, काही नाटकातल्या आठवल्या,
चेहऱ्यावर सगळं दिसत होतं आणि मला
खूप मजा आली. तुम्हाला सांगू का, आपण बऱ्याच वेळेला खूप जास्त ठरवलेल्या गोष्टी असतात. म्हणजे मी जसं तुला आता म्हणत होतो की असंच जरा, तू म्हणलीस इट्स ओके, हेच सांगायचंय, तर मग मला अनेक वेळेला इंटरव्ह्यू घेणार विचारत नाही, जरा अजून काहीतरी रंजक काहीतरी बनवलं असलं तरी चालेल, पण काहीतरी सांगा ना असं, म्हणजे जरा लोकांना लोकांना हसायला यावं म्हणून मी काय इंटरव्ह्यू द्यावा. म्हणजे मी स्टेजवर जे करतो किंवा जी कॉमेडी आहे तसं मी आयुष्यात नाही आहे, आणि ते लोकांना खरं कळलं तर काय प्रॉब्लेम आहे?
एक्झॅक्टली. ऍक्च्युली ह्या इंटरव्ह्यूचा मोटिव्ह हाच आहे की आम्ही जसं जगतो तसं तुम्ही जगला आहात की नाही.
तुझ्यासमोर सरळ बोलता बोलता चार आयुष्यातल्या चुकाही कबूल केल्याच की, आणि त्या ग्लोरीफाई करायचं कारण नाहीये.
ऑलराइट, पण आय हॅड सो मच फन. थँक्यू सो मच फॉर सच लवली टाइम.
थँक्यू, थँक्यू व्हेरी मच श्रुती, आणि तुझ्या या कार्यक्रमाला माझ्याकडनं मनपूर्वक शुभेच्छा.
थँक्यू. लाइट्स कॅमेरा ऍक्शन कट इट.